उंदीर अर्थात माउस किंवा रॅट. उंदीर हा स्तनी वर्गामधील कृंतक गणातील मोठ्या संख्येने आढळणारा प्राणी आहे. जगभर उंदराच्या 137 प्रजाती आहेत. खार, बीव्हर, गिनीपिग, सायाळ आणि घूस यासारख्या प्राण्यांचाही समावेश कृंतक गणात होतो. अशा सर्व प्राण्यांचे पुढील दात पटाशीसारखे असतात. या दातांचा उपयोग सतत कुरतडण्यासाठी होतो. उंदराचे पुढील दात आयुष्यभर वाढत असतात. इंग्रजी भाषेतील हाऊस माउस हा लहान आकाराचा काळ्या रंगाचा असून त्याचे शास्त्रीय नाव मस मस्क्युलस असे आहे. त्याला मस उंदीर म्हणणे योग्य ठरेल. सामान्यपणे घरामधून आढळणाऱ्या मस उंदराचे मूळ वसती स्थान पाकिस्तानमध्ये असलेल्या गवताळ प्रदेशामध्ये होते. 10,000 वर्षांपूर्वी मानवाने शेतीस प्रारंभ केल्यानंतर मानवी स्थलांतराबरोबर मस उंदीर जगभर स्थलांतरित झाला. एकाच अन्न स्त्रोतावर अवलंबून असण्याच्या आणि परस्परांबरोबर राहण्याच्या प्रकारास जीवशास्त्रामध्ये सहभोजिता असे म्हणतात. पण उंदराचे रूपांतर उपद्रवी सहभोजी प्राण्यांमध्ये झाले आहे. मस उंदीर आकाराने लहान, वजन 30 ते 50 ग्रॅम, लांबी 8 ते 10 सेंटीमीटर आणि शेपूट बारीक आणि शरीरा एवढ्या लांबीचं असतं. शरीराचे डोके, मान, धड आणि शेपूट असे 4 भाग असतात. कान मोठे आणि मुस्कट छोटे टोकदार असून त्याच्या दोन्ही बाजूंना दृढ रोम असतात. अग्रपाद आणि पश्चपाद यासारख्या आकारांच्या आणि आखूड असतात. वृषणकोश छोटे आणि आखूड असतात. त्याच्या लेंड्या लहान आकाराच्या आणि संख्येने अधिक असतात. गर्भावस्था 19-20 दिवस आणि दुग्धकाल 13-14 दिवसांचा असतो. पिले जन्मतः केसहीन असून जन्मल्यानंतर 10व्या दिवशी त्यांच्या अंगावर पूर्ण केस येतात. पिलांचे डोळे 3र्या दिवशी उघडतात. इंग्रजी भाषेत हाऊस रॅट या नावाने ओळखला जाणारा उंदीर मोठ्या आकाराचा असून त्याचे शास्त्रीय नाव रॅटस रॅटस आहे. त्याला रॅटस उंदीर म्हणणे योग्य ठरेल. हे उंदीर घरात आणि शेतात आढळतात. हा आकाराने मोठा, रंग काळा भुरकट आणि पोटाकडला भाग फिकट असतो. याची लांबी 18 ते 20 सेंटीमीटर, वजन 150 ते 200 ग्रॅम आणि शेपूट शरीरापेक्षा थोड्या कमी लांबीचं आणि बारीक असतं. कान लहान आकाराचे असतात. मुस्कट मोठं आणि बोथट आणि त्याच्या दोन्ही बाजूला लांब आणि राठ असे दृढ रोम असतात. अग्रपाद पश्चपादाहून लहान असतात. वृषणकोश आकाराने मोठं आणि ते ठळकपणे दिसतात. लेंड्या आकाराने मोठ्या आणि संख्येने कमी असतात. गर्भावस्था 21 ते 24 दिवस आणि दुग्धकाल 21 दिवसांचा असतो. पिले जन्मतः केसहीन असून जन्मल्यानंतर 15व्या दिवशी अंगावर पूर्ण केस येतात. पिलांचे डोळे 6व्या दिवशी उघडतात. प्रत्यक्षात मस उंदीर आणि रॅटस उंदीर या दोन्ही प्रजातींमध्ये आनुवंशिकता, प्रजनन, बाह्यरूप, उदाहरणार्थ लांबी आणि वजन, शारीरविज्ञान इत्यादींमध्ये फरक आहे. मस उंदरामधील गुणसूत्रांची संख्या 20 आणि रॅटस उंदरामधील गुणसूत्रांची संख्या 22 आहे. मस उंदराच्या जिनोममधील बेस जोड्यांची संख्या 2.6 दशांश लक्ष आहे, तर रॅटस उंदराच्या जिनोममधली 2.75 दशलक्ष बेस जोड्या आहेत. दोन्ही उंदरांचा संकर होत नाही. सर्वात महत्वाचा बाह्य फरक म्हणजे मस उंदरांमध्ये स्तनाग्रांच्या 5 तर रॅटस उंदरांमध्ये स्तनाग्रांच्या 6 जोड्या असतात. एका विणीमध्ये मस उंदराला 5 ते 10 पिले आणि रॅटस उंदराला 6 ते 12 पिले होतात. मस उंदीर आणि रॅटस उंदीर हे स्वतः खाण्यापेक्षा धान्याची नासाडी अधिक करतात. एका अंदाजानुसार भारतीय साठवण गृहातील 1/5 धान्याची नासधूस उंदरांमुळे होते. उंदरांनी सरकारी गोदामातील सुमारे 82,000 टन धान्य जानेवारी 2006 ते सप्टेंबर 2009 या कालावधीत फस्त केले. सतत कुरतडण्याच्या सवयीमुळे कागद, कपडे, लाकूड, इमारती यांची हानी होते. विजेच्या आणि अवगुंठित तारा कुरतडल्यामुळेही नुकसान होते. उंदरांवर असलेल्या पिसवांमधून एकेकाळी प्लेग सारख्या संसर्गजन्य रोगाचे प्रसरण होते. उंदरांच्या मूत्रामधील लेप्टोस्पायरा या जीवाणूमुळे मानवामध्ये लेप्टोस्पायरोसिस हा आजार होतो. रॅटस नॉर्वेजिकस ही अजून एक उंदराची जात असून त्यांचा रंग करडा असतो. या जातीमधील माणसाळलेले पांढरे उंदीर रॅटस नॉर्वेजिकस अल्बिनस प्रयोगशाळेत वाढवले जातात. जगभरातील अनुवंशिकता, ऊती संवर्धन, कर्करोग उपचार, प्रतिपिंड निर्मिती, आहार कमतरतेचे आजार, मधुमेह यांच्या संशोधनासाठी त्यांचा वापर होतो. उंदराच्या गंधजनुकांच्या शोधासाठी लिंडा बक आणि रिचर्ड एक्सल यांना 2004 सालचे शारीरक्रियाविज्ञान किंवा वैद्यक विषयाचे नोबेल पारितोषिक मिळाले. मानवी गंधजनुके आणि उंदीर गंधजनुके यांच्या साधर्म्यामुळे या संशोधनाचे महत्व वाढले आहे. उंदीर जनुक प्रकल्प आणि मानवी जनुक प्रकल्प यांच्या अभ्यासानंतर नेमक्या जनुकीय उपचार पद्धतीचे नवे क्षेत्र खुले झाले आहे. ही नोंद मधवाण्णा मोहन यांनी लिहिली आहे.